सो सध्या फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काही मंडळी आपल्यासाठी बाहेर काम करतात, त्याच्यामध्ये आपले पोलीस बंधू हे आपलं घरदार सोडून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी ते घराच्या बाहेर आहेत आणि बंदोबस्तावर आहेत. आणि यांना बरेच जण थँक्यू म्हणताय, त्यांचं सगळ्या स्तरातनं कौतुक होत आहे. रात्रंदिवस ड्युटी करून ही लोक फक्त आपल्यासाठी बाहेर आहेत आणि कोविड योद्धा म्हणून आपण त्यांना सध्या यु नो थँक्यू म्हणतो आहोत. पण थँक्यू म्हणण्याची पण एक वेगवेगळी प्रत्येकाची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये आपले मराठी हिंदीमधले कलाकार पण मागे नाही आहेत. सो आज मी तुम्हाला अशाच एका कलाकाराशी तुमची भेट घडून देतोय, ज्यांनी एका वेगळ्या प्रकारे या पोलिसांना थँक्यू म्हटलंय. आणि हे कलाकार म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचे, ज्यांनी अनेक दशक आपल्याला हसवलंय, आपल्या चेहऱ्यावरती हसू आणलंय. आणि असंच त्यांनी आता एक प्रयत्न केलाय या पोलिसांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा, पण एका वेगळ्या प्रकारे. मी बोलतोय अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्याबद्दल. ऍक्च्युली बरेच दिवस झाले या दोघांची मनात होतं की आपण पोलिसांना थँक्यू म्हणूयात, पण आपण त्यांना थँक्यू कसं म्हणायचं, कुठल्या पद्धतीनं म्हणायचं हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना एक छोटीशी आयडिया सुचली की सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये घरोघरी आमरस बनतोय, पण ही जी मंडळी आहे पोलीस मंडळी ती सध्या आपल्यासाठी बंदोबस्तासाठी घराबाहेर आहेत आणि ऊन वारा पाऊसाची तमा न बाळगता कधी कधी उपाशी पोटी राहून ही लोक सध्या आपल्यासाठी काम करतात. या लोकांपर्यंत आमरस पुरीचं जेवण पोहोचवायचं असा निर्णय अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी घेतला आणि त्यांनी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांपर्यंत हे आमरसपुरीचं जेवण पोहोचवलं, तेही अगदी हायजीन पद्धतीनं, सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून. तर थोड्याच वेळात अभिनेत्री निवेदिता सराफ आपल्यासोबत असणार आहेत, ज्या या सगळ्याबद्दल आपल्याला सांगणार आहे की आमरसपुरीचं जेवण जे आहे हे गोड जेवण त्यांनी कसं पोलिसांपर्यंत पोहोचवलं, त्या पोलिसांची काय प्रतिक्रिया होती, अशोक मामांची काय प्रतिक्रिया होती, ऐकूया थोड्याच वेळामध्ये. 93.5 रेड एफ एम, मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते राहू.